chinimandi.com पॉडकास्ट।
केरळमध्ये GST कडक, 1500 कोटी दंड अपेक्षित। राज्याचा GST विभाग महसूल वाढविण्यासाठी आणि वाढीचे लक्ष गाठण्यासाठी अनेक प्रयत्न करीत असल्याची माहिती अर्थमंत्री थॉमस आयझॉक यांनी दिली। GST रिटर्न भरण्यात अपयशी ठरलेल्या 30% व्यापाऱ्यांना नोटिसा बजावल्या गेल्या आहेत। व्यापाऱ्यांनी नोटिसांमध्ये नमूद केलेली रक्कम न भरल्यास त्यांची GST नोंदणी रद्द करण्यात येईल असे थॉमस आयझॉक यांनी सांगितले। ते म्हणाले, ऑगस्ट अखेरीस वार्षिक परतावा भरला की GST विभाग त्यांच्या पुरवठादारांसह व्यापाऱ्यांच्या आकडेवारीची उलट तपासणी करेल। या व्यवहारावर 1500 कोटी रुपये दंड अपेक्षित असल्याचे त्यांनी सांगितले। जे GST चोरी करतील त्यांच्यावर नजर ठेवली जाईल। तसेच कर, वाहने, उत्पादन शुल्क व नोंदणी विभागांची थकबाकी गोळा करण्यासाठी महसूल वसुलीची प्रक्रिया जलद करण्यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिल्या जात आहेत असेही ते म्हटले। मागील RPA एजन्सी पुरेशा प्रमाणात रुग्णालये काढण्यात अपयशी ठरली। यापुढे सरकार विविध प्रक्रियांसाठी असणाऱ्या दरांचे पुनर्निरीक्षण करून पुन्हा निविदा मागवून घेईल। प्रीमियम वाढेल, परंतु सरकार आता अतिरिक्त खर्च सहन करणार नाही असे त्यांनी सांगितले।